नमस्कार, मी अर्चना गुर्वे भंडारा येथून महाराष्ट्र लोकवाणी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज 7 मे जागतिक हास्य दिवस आहे, त्या अनुषंगाने हास्यकवी दिनेश मोहरील सर अकोल्यावरून आणि हरिदास गौतम सर नागपूरवरून आपल्या सर्वांच्या भेटीस आलेले आहेत. चला मग थेट त्यांच्याशी भेटूया. नमस्कार मोहरील सर.
नमस्कार. नमस्कार ताई.
नमस्कार हरिदास गौतम सर.
नमस्कार ताई. नमस्कार
सर. मोहरील सर आपला परिचय सांगा थोडक्यात.
ताई मी दिनेश मोहरील वराडी हास्य कवी जिल्हा अकोला इथून बोलतो आहे.
हरिदास गौतम सर आपला परिचय सांगा.
मी हरिदास माधवराव गौतम वराडी हास्य कवी नागपूरवरून बोलत आहे.
गौतम सर आपल्याला मी पहिला प्रश्न विचारत आहे की 7 मेला जागतिक हास्य दिवस का बरं साजरा केला जातो?
7 मेला जागतिक हास्य दिवस साजरा केला जातो आणि बहुतेक करून हा मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो ताई. आणि याच्या अगोदर काय होतं की राजे महाराजाच्या जेव्हा राजवट होती तेव्हा रोज रोजच्या लढाया, रोज रोजचे बॉम्ब हल्ले, त्यामुळे काय की सामान्य जनता, सामान्य नागरिक जवळपास हास्य विसरूनच गेले होते.
अच्छा.
त्यामुळे सर्वप्रथम हास्य दिवस आपण कसा साजरा करावा म्हणून सर्वप्रथम डॉक्टर मदन कटारिया यांनी 11 जानेवारी 1998 मध्ये मुंबई येथे हास्य दिवस साजरा केला होता. आणि आज जगामध्ये जवळपास 6,000 हास्य क्लब आहेत.
अच्छा.
37 हसल्यामुळे आणि हसत राहण्यामुळे हृदय फुप्फुस यांचा व्यायाम होतो, दिवसभराची दुःख चिंता विसरून जाते आणि मन प्रफुल्लित राहते. आणि मी तर म्हणेल की हसल्यामुळे माणसाचे आयुष्य आणि आरोग्य वाढते, त्यामुळे हसणं हे म्हणजे हसलंच पाहिजे सर्वांनी.
अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मोहरील सर मी तुम्हाला समोरचा प्रश्न विचारते. 7 मेला हास्य दिवस आहे आज, तर त्याचं महत्व तुम्ही थोडक्यात सांगा.
मॅडम ताई, सगळ्यात पहिले सगळ्यांचे आभार आम्हाला या कार्यक्रमामध्ये आमच्या रचना सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. 7 मे या जागतिक हास्य दिनानिमित्त जे आपण अवतीभोवती जे आपल्या रोज विनोद घडत असतात, काही गोष्टी अशा असतात की त्यापासून विनोद निर्माण होत असतो, हास्य निर्माण होते आणि ते हास्य शोधून लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे उत्साह आनंद आणि वातावरणाची या निर्मिती करू शकतो, त्यामुळे मला असं वाटतं की 7 मे हा हास्य दिन असा प्रत्येकाच्या जीवनात रोजच यावा आणि निरंतर यावा.
अगदी बरोबर आहे. गौतम सर तुम्हाला समोरचा प्रश्न आहे की आता सध्याचे जे वातावरण आहे, कधी ऊन तर कधी पाऊस, त्यावर एखादी हास्य चारोळी आम्हाला सांगा.
ताई आताचा जो वातावरण जे आहे ते एकाच दिवशी तीनही ऋतू असल्यासारखे होते, तर त्यामुळे हा त्यावर मी एक चारोळी लिहिली आहे. एकाच दिवशी भोगतो भाऊ सालाभराचे ऋतू, एकाच दिवशी भोगतो भाऊ सालाभराचे ऋतू, उन्हाळा हिवाळा पावसाळा जसे खेळते ऋतू तू, या वर्षी जरास जास्त ज्यानं केलं, या वर्षी जरास जास्त ज्यानं केलं, लग्नाचं जेवण माय सारं वाया गेलं, लग्नाचं जेवण माय सारं वाया गेलं.
अगदी बरोबर. मोहरील सर तुम्हाला समोरचा प्रश्न विचारते की तुम्हाला हास्य कविता कशा सुचतात?
जे रोज आपण जीवन जगताना अवतीभोवती आपल्या ज्या घटना घडत असतात त्या घटनांमधून आपण छोटे छोटे विनोद, चुटकुले आणि हास्य हे निर्माण होत असते. फक्त ती पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येक हास्य कवीला असायला पाहिजे आणि त्याच्याकडे ती दृष्टी असायला पाहिजे की ज्याच्यातून आपण हास्य निर्माण करू शकतो आणि त्यामुळे इतरांचं आणि आपलं सुद्धा आरोग्यही अबाधित राहते, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही आपलं चांगलं राहते. त्यामुळे आपण हे हास्य निर्माण करून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे जास्तीत जास्त. आणि हास्य कविता कशा सुचतात या प्रश्नाबद्दल मी अजून आणखी असं सांगेन की जे आपल्या डोळ्यापुढे घडतं आणि जे आपण कल्पनेतून वास्तविक साकारत असतो साहित्याच्या माध्यमातून, त्या विनोदी साहित्याच्या माध्यमातून साकारत असताना ज्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येत असतात त्या प्रत्येक गोष्टीतून आपण हास्य आणि विनोदी साहित्य निर्मिती करून जनसामान्यापर्यंत एक समाज प्रबोधनाचंही कार्य त्यामधून निश्चित होत असते. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे हे हास्य कविता कथा सुचत असतात.
अगदी बरोबर. तर गौतम दादा तुम्हाला मी शेवटला प्रश्न विचारते की तुम्ही कोणकोणत्या विषयावर हास्य कविता करता, त्यातील एक तुम्हाला आवडलेली आणि आम्हाला हसवणारी एक कविता सांगा.
ताई मी माझे मित्र निसर्ग सणवार किंवा जत्रा वगैरे ज्या असतात त्यामध्ये जे त्यामध्ये घडणारे जे काही विषय असतात त्यावर मी हास्य कविता करतो. आणि मी एक माझ्या मित्रावर कविता केली आहे. ती विषय आहे लग्नाळू मुलांची व्यथा. आजच्या जमान्यात काय आहे की मुलींची संख्या खूप कमी होऊन गेली आहे, मुलांना मुली मिळत नाही आहे, त्यावर लग्नाळू मुलांची व्यथा म्हणून शीर्षक आहे. माया दोस्त मने मले, दोस्त माया मने मले चाल भाऊ जाऊ लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू. दरवर्षी करतो भाऊ कितीतरी वाऱ्या, वाटते मले जातीतल्या पोरी सरल्या साऱ्या, जाता जाता देवाले बी फुले चार वाहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू. कॉलेजात असताना मस्तवाल पाहिली.
वा वा,
माझ्या मित्रांनी सांगितलं मला कॉलेजात असताना मस्तवाल पाहिली, खरं सांगतो बुड्यानं तवा चालू नाही दिली, यंदा म्हणतो नशीब पुन्हा आजमावून पाहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू. चार साल झाले भाऊ नुसता फिरून राहिलो, चार साल झाले भाऊ नुसता फिरून राहिलो, माया मले माहीत मनी कसा झुरून राहिलो, चिडवते बरोबरीचे तू सांग कसा साहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू. झोपतो जेव्हा सपनात येते ऐश्वर्या राय, झोपतो जेव्हा सपनात येते ऐश्वर्या राय, रोज मले विचारते लगीन करते काय, दचकून उडतो सपनामंदी तवा राहू राहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू. किती पोरी करतो पसंत मलेच करते फेल, किती पोरी करतो पसंत मलेच करते फेल, वाहून आलो महादेवाले 116 बेल, दूर गेला म्हणे राशीतून शनी अन राहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू, लग्नासाठी एखादी पोरगी यंदा पाहू. धन्यवाद ताई.
खूप छान, खूप सुंदर कविता दादा आपली,
खूप छान.
आता मोहरीन दादा तुम्हाला शेवटला प्रश्न विचारते, कधीपासून तुम्ही हास्य कविता करता, त्यातील तुम्हाला आवडलेली एक कविता आम्हाला सांगा.
मी साधारण ताई 2004 पासून ज्यावेळेस कॉलेज लाईफला असताना मी कविता करायचो, आणि ज्यावेळेस मी शाळेमध्ये असताना मराठीच्या पुस्तकामध्ये ज्या कविता राहायच्या, हास्य कविता असायच्या, पु ल देशपांडेच्या असायच्या, त्याच्यामुळे मी त्या कविता वाचायचो. आणि मलाही असं वाटत होतं की आपणही या अशा हास्य विनोदी कविता करून लोकांना जर हसवू शकलो तर आपण जीवनात खूप मोठं काही असं करू. त्यामुळे मग मी त्यांच्या ज्येष्ठ कवींच्या कवितेला आदर्श मानून मी माझं साहित्य जे आहे ते विनोदी आणि हास्य या ढंगामध्ये लिहिण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे मला त्या कवितेचा, हास्य कवितेचा माझा जन्म झाला. प्रत्येक वृत्तपत्र मासिकामध्ये त्या कविता प्रकाशित करण्याचा माझा जो छंद होता तो पण मी जोपासला. आणि नंतर पुढे आजतागायत मी हास्य आणि विनोदी कविता विशेषतः वराडी या बोली भाषेतून मी जास्तीत जास्त लोकांना हसवण्याचा प्रयत्न आपल्या कवी कथा कवितेतून करत आलेलो आहो. आणि वराडी ही बोली भाषा जनमानसापर्यंत घराघरात पोहोचवण्याचा एक उद्देश आणि एक प्रयत्न छोटासा आमच्याकडून होईल आणि होत राहो आणि वराडी पूर्ण देशभर पसरो ही इच्छा. म्हणून मी मुलतानी मिट्टी नावाची माझी एक कविता आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक मुलतानी मिट्टी. बायको म्हणे मायासाठी आना मुलतानी मिट्टी, नाहीतन धरतो मी तुमच्या संग कट्टी, मी म्हणो तशीच तू बेजा सुपर दिसत, कायलेच तोंडाले माती किती घासत, ते म्हणे तुम्हाले सांगतो तिथलंच करा, जिथलं सांगितलं बायकोनं तिथलंच ऐकाव जरा, आणली म्या दुकानातून मुलतानची माती, दिसभर भिजून चेहऱ्याले लावली बायकोनं राती, पाणी प्याले जसा मी उठलो भाऊ राती, तिले पाहून धडधड करे माई छाती, भूतावानी केसही तिनं मोकळे होते सोडले, कल्ला करत लेकर अरमान तिनं झोडले, पायटीस चेहरा तिचा घालता राजा कळक, कवाळ उघडून निघाली अंगणात बेधडक, तिले पाहून कुत्तळले अळ्ळावत भलकशे, म्याव म्याव करत मांजर बी हाशे, मी मनो धुऊन टाक चेहरा बिचारे तुया, कामून अशी जीव तू खाऊन राहिली माया, ते म्हणे मुके रायना कायले करता कल्ला, म्या तुम्हाला आजलो विचारला काय सल्ला, हात जोडले तिले म्हटलं बराबर आहे तुय, चुकलं अशीन बिचारे काहीतरी माय, मग तिले पटलं गालातल्या गालात हसली, मायापाशी वट्यावर येऊन खेटून मले बसली. सांगा म्हणे आता मी तुम्हाला दिसतो कशी. मी म्हणो ऐश्वर्या अन कॅटरीना दिसते तशी. दुवा म्हणे पाच एक किलो माती रोजच मी लावत जाईन, सबन झपल्यावर राती रोजच मी लावत जाईन, सबन झपल्यावर राती. धन्यवाद.
खूप छान खूप छान खूप मस्त दादा, खूप बढिया, खूप खूप धन्यवाद दादा आपले. तर आज आपण महाराष्ट्र लोकवाणी मध्ये ऐकत होतो जागतिक हास्य दिवस असल्यामुळे हास्य कवी अकोल्यावरून दिनेश मोहरील सर आणि नागपूरवरून हरिदास गौतम सर या दोन्ही सरांची आपण मुलाखत ऐकून घेतली. तर भेटूया पुढील कार्यक्रमात नवीन मुलाखतीसह. तर मी अर्चना गुर्वे आपली रजा घेते. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री.